आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। फिजी, न्यूझीलंड, टिमोर या देशांच्या यशस्वी दौऱ्यात राष्ट्रपतींकडून 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत उच्च उत्पादक, हवामान बदलांवर मात करू शकणारे आणि उच्च पोषण मूल्य असलेल्या पिकांची 109 वाणं सादर करणार। इथेनॉल उत्पादनासाठी भविष्यवेधी दृष्टिकोन अवलंबण्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं आवाहन। माजी परराष्ट्रमंत्री के नटवर सिंग यांचं दिल्लीत काल दीर्घ आजारानं निधन। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवरील निर्णय येत्या मंगळवारपर्यंत लांबणीवर। 6 पदकांसह भारताची मोहीम पूर्ण। आता सविस्तर बातम्या। फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्टे या 3 देशांचा दौरा केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिल्लीत पत्रज्ञासाठी रवाना झाले आहेत। अंतिम टप्प्यावर राष्ट्रपतींनी पूर्व तिमोरच्या दौऱ्यात त्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्टेने सन्मानित करण्यात आलं। त्याचबरोबर राष्ट्रपतींनी काल राजधानी दिल्ली इथं तिमोर लेस्टेचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। दोन्ही देशांनी परस्पर सहकार्यासाठी 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या। तिमोर लेस्टेचे अध्यक्ष जोस रामोस होर्टा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ मेजवानीचं आयोजन केलं होतं। या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परस्पर संबंध दृढ करण्यावर भर दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत 109 उच्च उत्पादक, हवामान बदलांवर मात करू शकणाऱ्या आणि उच्च पोषण मूल्य असलेल्या पिकांचं वाण सादर करणार आहेत। या कार्यक्रमात पंतप्रधान शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवादही साधणार आहेत। 61 पिकांचं हे 109 वाण आहेत, त्यात 34 शेतीशी संबंधित आणि 24 फलोत्पादनाशी संबंधित पिकांचा समावेश आहे, असं पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। भरडधान्य, तेलबिया, डाळी, ऊस, कापूस, वैरण या पिकांची नवीन वाण सादर केली जाणार आहेत। वेगवेगळी फळं, भाज्या, फुलं आणि औषधी वनस्पतींचंही नवीन वाण सादर केलं जाणार आहे। इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाबरोबरच मका, भात, वाया जाणारी फळं, बांबू यांच्यासारख्या घटकांचा वापर करून भविष्यवेधी आणि बहुपैली दृष्टिकोन अवलंबवावा, असं आवाहन केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काल केलं। नवी दिल्लीत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। इथेनॉलचं उत्पादन हा नफा मिळवून देणारा आणि उत्तम व्यवसाय असून पेट्रोलमध्ये जैव इंधन म्हणून इथेनॉलचं मिश्रण करण्याची मर्यादा सरकार 26% वाढवत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। 2030 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण 20% नेण्याचं उद्दिष्ट सरकारचं आहे आणि ते त्याच्या आधीच साध्य होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं। वक्फ सुधारणा विधेयक 2024 आढावा घेण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपला अहवाल देईल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली। समाज माध्यमांवरच्या संवादात ते बोलत होते। या प्रकरणी सुनावणीची तारीख संयुक्त संसदीय समिती जाहीर करेल आणि फक्त मुस्लिम संघटना नव्हे तर या प्रकरणी सकारात्मक योगदान देऊ शकणाऱ्या कोणत्याही संघटना किंवा व्यक्तींचं समितीच्या प्रक्रियेत स्वागत असेल, असं रिजिजू म्हणाले। हे विधेयक भविष्यवेधी असून मुस्लिम समुदायाच्या कल्याणासाठी सरकारनं हे पाऊल उचलल्याचं ते म्हणाले। जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात काल कशूर रिवाज सांस्कृतिक महोत्सवात 10,000 तरुणींनी काल सादर केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या काश्मीरी लोकनृत्यामध्ये सहभाग घेऊन जागतिक विक्रम केला आहे। युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरममध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे। 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेलं हे आतापर्यंत सर्वात मोठं काश्मीरी लोकनृत्य होतं। बारामुल्ला जिल्हा प्रशासन आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं चिनार कोरच्या डॅगर डिव्हिजननं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं कॅबिनेट सचिव म्हणून टी व्ही सोमनाथन यांच्या नियुक्तीला काल मंजुरी दिली। सोमनाथन 30 ऑगस्टपासून रुजू होणार असून त्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असेल। ते भारतीय प्रशासन सेवेच्या 1987 तुकडीचे अधिकारी आहेत। कॅबिनेट सचिवालयाचे अधिकारी म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। संपूर्ण देश आणि केंद्र सरकार केरळमध्ये वायनाडमधील भूस्खलनामुळे बाधितांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. पंतप्रधानांनी काल भूस्खलनामुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी केली आणि या दुर्घटनेत बचावलेल्यांची भेट घेतली. त्यानंतर वायनाड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मदतीसाठीच्या प्रयत्नात राज्य सरकारला सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. याबाबत ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्याबाबत केरळच्या मुख्यमंत्र्यांनी तपशीलवार यादी पाठवून द्यावी, त्याचा अनुकूल विचार केला जाईल असंही ते म्हणाले. या आपत्तीमुळे बाधित विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राज्य सरकारनं योजना आखावी असंही त्यांनी म्हटलं आहे. सेबी अर्थात भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अमेरिकेतल्या गुंतवणूक आणि संशोधन संस्था हिंडेनबर्गकडून करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. या दाम्पत्याचे अदानी ग्रुपशी संबंधित ऑफशोअर संस्थांमध्ये सहभाग असल्याचा आरोप कंपनीनं केला आहे. धवल बुच यांनी यासंदर्भात एक निवेदन दिलं असून त्यांचं जीवन आणि उत्पन्न आधीच सार्वजनिक असून गेल्या काही वर्षात आवश्यक कागदपत्रं सेबीकडे जमा करण्यात आली असल्याचं त्या निवेदनात म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारचे आर्थिक दस्तावेज सार्वजनिक करण्यात त्यांना कोणताही संकोच वाटणार नाही. आर्थिक कागदपत्रांसह इतर कागदपत्रांची चौकशी करण्यास आमची हरकत नसल्याचं या दाम्पत्यानं म्हटलं आहे. नेपाळच्या मुनाल उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी मदतीबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यांच्यात काल संयुक्त सहकार्य करार करण्यात आला. मुनाल हा नेपाळमध्ये विकसित झालेला उपग्रह आहे. नेपाळच्या विद्यार्थ्यांना त्याची रचना आणि बांधणी केली असून एपीएन या नेपाळी अवकाश कंपनीनं त्यासाठी त्यांना मदत केली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचं काल सकाळी त्यांच्या राहत्या घरी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. विजय कदम यांनी अनेक चित्रपट नाटक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. टूर टूर विच्छा माझी पुरी करा पप्पा सांगा कोणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांमधून तर गोट्या दामिनी घडले बिघडले अशा मालिकांमधून त्यांनी भूमिका केल्या होत्या. माजी परराष्ट्रमंत्री के नटवरसिंग यांचं काल रात्री दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार होणार असल्याचं कौटुंबिक सूत्रांनी सांगितलं. नटवरसिंह यांचा जन्म 1931 राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात झाला. 1984 त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नटवरसिंह यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रीडा लवादानं भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवरील निर्णय येत्या मंगळवारपर्यंत पुढे ढकलला आहे. एक सदस्यीय लवाद डॉ अॅनाबेला बेनेट यांना निकाल देण्यासाठी मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 मुदत देण्यात आली आहे. विनेश फोगटनं लवादाकडे केलेल्या अर्जात संयुक्त रौप्य पदकाची विनंती केली आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताच्या मोहिमेचा काल स्पर्धेच्या अंतिम दिवशी 6 पदकांसह अधिकृतपणे समारोप झाला. काल झालेल्या स्पर्धेत कुस्तीपटू रितिका हुडा उपांत्य फेरीतील पराभवानंतर महिलांच्या 76 वजनी गटाच्या स्पर्धेतून बाहेर पडली, तर गोल्फपटू आदिती अशोक आणि दीक्षा डागर यांना पराभवानंतर बाहेर पडावं लागलं. पुरुषांच्या 57 वजनी गटात अमन सेहरावतनं मिळवलेलं कुस्तीतलं एकमेव कांस्यपदक भारताच्या पदक तालिकेतलं शेवटचं पदक ठरलं. 1 रौप्य आणि 5 कांस्यपदकासह 6 पदकं भारतानं मिळवली आहेत. भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा याला काल पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान प्रदान करण्यात आला. ऑलिम्पिक ऑर्डर हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. ऑलिम्पिकमधील योगदानाची दखल घेत अभिनव बिंद्रा यांना सन्मानित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फिजी न्यूझीलंड तिमोर या देशांच्या सफल दौऱ्यात राष्ट्रपतींकडून 3 सामंजस्य करारावर स्वाक्षरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत उच्च उत्पादक हवामान बदलांवर मात करू शकणारे आणि उच्च पोषण मूल्य असलेले पिकांचे 109 वाण सादर करणार. इथेनॉल उत्पादनासाठी भविष्यवेधी दृष्टिकोन अवलंबण्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचं आवाहन. माजी परराष्ट्र मंत्री के नटवरसिंग यांचं दिल्लीत काल दीर्घ आजारानं निधन. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवरील निर्णय येत्या मंगळवारपर्यंत लांबणीवर 6 पदकांसह भारताची मोहीम पूर्ण. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.